परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। श्री राम। अश्विन शुद्ध चतुर्थीच्या आजच्या या विशेष कार्यक्रमात मी गौतम सुधीर चांदेकर आपल्या सर्वांचं मंडळाच्या वतीने स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात स्वामी माधवनाथ शिष्यमणी या श्री शिवरामपंत कुलकर्णी रचित गायनानी होणार आहे। ही प्रार्थना सद्भक्त सौभाग्यवती गौरी महाजन सादर करेल। आपण सर्वांनी ती मनोभावे ऐकूया। सर्वांनी कृपया थोडं पुढे सरकून घ्यावं।
स्वामी माधवनाथ शिष्यमणी जो कारुण्य सिंधु तथा स्वात्मानंद निमग्न नित्य मनसा कैवल्य ही मूर्तता सोहम बोध प्रसार कार्य रतिजा शमवित से ध्यातो मी मकरंदनाथ यतितो साक्षात सायुज्यता ध्यातो मी मकरंदनाथ यतितो साक्षात सायुज्यता शीतल शांत सुबोध बोध प्रकटे वाणीत जाशुद्धता नित्यानित्य विवेक दीप उजळी रक्षी परांचाहिता आशिष देत स्वरूपनाथ गुरु तो ज्ञानेश्वरावंदिता ध्यातो मकरंदनाथ यतितो साक्षात सायुज्यता ध्यातो मी मकरंदनाथ यतितो साक्षात सायुज्यता कर्मी प्राप्त अकर्म बोध मिळवी ध्यानास वे एकता भक्तीने जगी धन्य प्रेम स्थिती ज्ञानास वे मुक्तता कोमलता नितदर्शनी मधुरता स्पर्शे करी ध्यात
अतिशय गोड अशी ही प्रार्थना आता आपण ऐकली. या प्रार्थनेच्या सुरुवातीलाच स्वामी माधवनाथ शिष्य मणिजो असं स्वामीजींचं वर्णन केलेलं आहे. परमार्थाच्या जगतामध्ये अनेक गुरु शिष्यांच्या जोड्या आपल्याला माहीत आहेत, ज्ञात आहेत, परंतु त्यामागे एक अखंड अशी गुरु परंपरा असते. गीतेवर ज्ञानेश्वर महाराजांनी जी टीका केली त्या ज्ञानेश्वरीमध्ये शेवटच्या 18व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्यापर्यंत चालत आलेली गुरु परंपरेचं वर्णन केलेलं आहे. मग तिही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गहिनीनाथा ना आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा हा संसारा झाला जो आमुते. नुकत्याच झालेल्या आपल्या पंढरपूर आनंद यात्रेमध्ये जणू मध्यवर्ती कल्पनात असलेल्या अशा या ज्ञानेश्वरीतल्या दोन ओव्या. शिबिरात बोलताना सद्भक्त श्री मिलिंददादा म्हणाले होते की या शिबिरात असताना या ओव्या तुम्हाला कंठस्थ होतील आणि इथून परत जात असतवर त्या तुम्हाला हृदयस्थ देखील होतील. मला असं वाटतं की आजचा कार्यक्रम हा या ओव्या हृदयस्थ करण्याचा एक कार्यक्रम असा आहे. अश्विन शुद्ध चतुर्थी शके 1914 अर्थात 29 सप्टेंबर 1992 रोजी झालेल्या एका अत्यंत अलौकिक अशा प्रसंगाचं स्मरण करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. मोठा गोड असा हा कार्यक्रम आहे. या परमपावन दिवशी ब्रह्म साम्राज्य दीपिकेचे या पृथ्वी तलावर अवतरण करणाऱ्या ज्ञानेश्वरीची ज्ञान किरणे अगदी लीलया आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या आणि पातंजल योगसूत्र विचार किंवा ब्रह्मसूत्र या अत्यंत अवघड अशा ग्रंथांवरील प्रवचनातून या विषयांचे छोटे छोटे घास करून साधक विश्वाला मायेच्या ममतेनी भरवणाऱ्या परमपूजनीय स्वामी माधवनाथांनी परमार्थाच्या पाऊलखुणा आपल्याला सांगणाऱ्या दाखवणाऱ्या सर्व साधकांचा सांगाती होऊन राहिलेल्या स्वधर्म कर्म यज्ञ अर्थात कर्तव्य पालनातून आत्मबोधाकडे कसं जायचं हे नुसतं न सांगता अनुषंगिक साधनेद्वारे आपल्याकडून प्रत्यक्षपणे करून घेणाऱ्या आणि गीतार्थाचं निधान आपल्या करतळावर आवळ्यासारखं ठेवणाऱ्या परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांना नाथसंप्रदायाचे उत्तराधिकार बहाल केले. तो हा आजचा परमपवित्र दिवस. नाथसंप्रदायाच्या उज्ज्वल परंपरेत अजून एक सुवर्णाक्षरांनी लिहिलं असं पान उलगडलं गेलं ते याच दिवशी. ज्ञानेश्वर महाराजांनी जणू याच प्रसंगाचं वर्णन 18व्या अध्यायात केलं आहे. मग सावळा सकंकणू बाहू पसरवनी दक्षिणू आलिंगिला स्वशरणू भक्त राजू तो हृदया हृदय एक झाले ये हृदयींचे ते हृदयी घातले द्वैत न मोडिता केले आपण आईसे अर्जुना दीपे दीप लाविला तई परिश्वंगू जो झाला द्वैत न मोडिता केला आपण पे पार्थू तेव्हा सुखाचा मगतया पुरू आला जो धनंजया तेथ वाढू तरी बुडोनिया गेला देवो. 29 सप्टेंबरच्या त्या संध्याकाळी नेमकं हेच घडलं. नाथ संप्रदायाच्या दृष्टीने हा प्रसंग अलौकिक होता का? एक संप्रदाय अखंडितपणे पुढे चालू राहण्यासाठी त्या संप्रदायाला अध्वर्य मिळणे ही खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे. परंतु संप्रदायाच्या दृष्टीने या विषयाचा विचार करण्यासाठी आज आपण इथे एकत्र जमलेलो नाही, किंबहुना आपली ती पात्रता देखील नाही. स्वतः स्वामी मकरंददातांच्या दृष्टीने ही गोष्ट मोठी होती का? असेल, पण त्या भूमिकेतून देखून त्या भूमिकेतून देखील आपण विचार करण्यासाठी इथे एकत्र आलेलो नाही. पण स्वामीजी, या घटनेचा अगदी खोल आणि दूरगामी असा परिणाम ज्यांच्यावर झाला अशा आमच्या साधक वर्षाच्या दृष्टीने सांगतो की ही घटना आमच्या दृष्टीने खूप अद्भुत आहे. कारण आम्हाला आमचा मायबाप मिळाला. आम्ही जर केंद्रात आलो नसतो तर कुठे गेलो असतो, काय केलं असतं सांगता येत नाही. नामदेव महाराज म्हणतात की पंढरपुरी आहे, पंढरपुरी आहे माझा मायबाप. पण आमचा मायबाप मात्र या पुण्य नगरीत वास करून आहे. पंढरपूरला असताना आपण सर्वजण रविवारी पंढरीनाथांच्या दर्शनाला गेलो होतो. त्या गाभाऱ्यात गेल्यावर कदाचित आपल्याला असा अनुभव आला असेल की मागून कोणता तरी एक भक्कम हात आपल्याला डावीकडे ढकलतो आहे आणि कदाचित चला लवकर आवरा असा आवाज देखील आपल्याला ऐकू आला असेल. मुद्दा म्हणून मी कदाचित असं म्हणलं कारण असे प्रसंग आपण लवकर विसरतो. पण दोन पावलं मागे जाऊन त्या पंढरीनाथाचं, राजस सुकुमार मदनाचा पुतळा असलेल्या त्या मूर्तीचं दर्शन डोळे भरून घेतलं आणि मनात विचार आला की ही मूर्ती आपल्याशी बोलेल का. भक्तीची परिसीमा गाठल्यावर जे घडतं ते कदाचित त्यावेळी घडणं शक्यही नसेल. परंतु दोन पावलं पुढे गेलो आणि स्वामीजी तिथे बसलेले होते. त्यांना जेव्हा नमस्कार केला दुरूनच, तेव्हा स्वामीजी फक्त मला समजेल अशा आवाजात म्हणाले, गौतम तिथे माझं दर्शन हे पूर्ण झालं. आनंदाचे डोही आनंद तरंग असाच हा प्रसंग होता. हे भाव फक्त सद्गुरूच ओळखू शकतात. सद्गुरू प्रत्येक साधकाच्या आंतरव्यक्ती प्रभावित करत असतात आणि हेच त्यांचे खरे कार्य असते. स्वामी माधवनाथांची कार्यदृष्टी देखील यापेक्षा वेगळी नव्हती. गावोगावी हिंडून कीर्तन प्रवचनांद्वारे परमार्थाचा नुसता प्रसार करण्यापेक्षा एकाच जनसमुदायासमोर सतत वर्षानुवर्षे प्रवचने करून अनेक चांगले साधक त्यांनी घडवले आणि स्वामी मकरंदनाथांनी तर या ठिकाणी परमार्थाचे एक विद्यापीठच उघडले आहे. अगदी सोप्या आणि शुद्ध मराठी भाषेत सांगायचं तर या युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला ऍडमिशन फ्रीमध्ये आहे आणि स्वामी सांगतील तसं वागलं तर आत्मज्ञानाचा जो रिझल्ट आहे तो देखील गॅरंटीड आहे. पण खरंच ही ऍडमिशन फ्री आहे का? म्हणलं तर फ्री आहे, म्हणजे इथे पैसे भरावे लागणार नाहीत. पण खरं म्हणजे फ्री नाही, आपल्या देहबुद्धीची विकल्पांची दुश्चितपणाची फी मात्र इथे द्यावीच लागेल. पण या विद्यापीठात सर्वात मोठा लाभ कशाचा होत असेल तर स्वतः स्वामीजींच्या सहवासाचा. स्वामी सहवासाशिवाय जीवन कसं निरस होऊन जातं हे मी अगदी फार मोठ्या काळासाठी अनुभवलेलं आहे. असाच हा दुर्मिळ सहवास आधी मोठ्या स्वामींचा आणि नंतर स्वामी मकरंदनाथांचा लाभलेली एक भाग्यवान साधिका म्हणजे सद्भक्त डॉक्टर मृदुला पाटील. मृदुलताई ही नेत्रतज्ञ आहे आणि आपल्या नावाप्रमाणेच ती अत्यंत मृदुतेने आपल्या पेशंटची शुश्रूषा करत असते. ती आपल्याला स्वामीजींच्या चरित्रातले काही प्रसंग सांगणार आहे, ते आपण आता ऐकूया.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. सोहम ध्यान साधनेने निर्गुण परब्रह्माची प्राप्ती आणि प्रेमभावाच्या योगाने सावळ्या सगुण परब्रह्माची भक्ती यांचा सुंदर समन्वय घालणारी शांभवी विद्या, या विद्येची वैभवशाली परंपरा नुकतीच आपण सर्वांनी पंढरपूर आनंद यात्रेमध्ये जाणून घेतली. या विद्येचा वारसा अव्याहतपणे जपणाऱ्या गुरुशिष्यांच्या चरित्रकथा ऐकता ऐकता आपण सर्वजण देहभान विसरून गेलो होतो. शांभवी विद्येच्या या वारशाबरोबरच या सर्व महापुरुषांच्या चरित्रात प्रकर्षाने लक्षात येत होती ती त्यांची उत्कट गुरुनिष्ठा आणि गुरुशिष्यांचे एकमेकांवर असलेले शब्दातील प्रेम. असेच अनेक भाव ज्यांच्या लीलाचरित्रात ठिकठिकाणी भरून राहिलेले आहेत ते म्हणजे आपल्या सर्वांचे प्राणप्रिय सद्गुरू स्वामी मकरंदनाथ. भगवान आदिनाथांपासून सुरू झालेल्या शुद्ध ज्ञानगंगेचा पावन स्पर्श आपल्या सर्वांच्या जीवनाला करण्यासाठी, या कलियुगामध्येही आपल्या सर्वांना तारून नेण्यासाठी तेच गुरुतत्व आपल्या समोर सगुण रुपात पुन्हा साकारले पूजनीय स्वामी माधवनाथ आणि पूजनीय स्वामी मकरंदनाथ या गुरु शिष्यांच्या जोडीच्या रुपात. त्या दोघांमध्ये घडलेले काही हृदयस्पर्शी प्रसंग आपण आजच्या या परमपावन दिवशी पाहणार आहोत. अगदी बालपणापासून तीर्थरूप दादांमुळे मकरंदच्या मनावर देशप्रेमाचे राष्ट्रभक्तीचे संस्कार खोलवर रुजले गेले. त्यातूनच तो पुढे संघकार्याकडे आकर्षित झाला. भारतभूमीचे उत्तम संतान होऊन आपण मातृभूमीची सेवा करावी या निश्चयाने त्याने स्वतःला संघकार्यात झोकून दिले. इतके की संघातली त्यावेळी अग्रगण्य असलेल्या नेत्यांचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. एवढेच नव्हे तर संघकार्यासाठी आपले जीवन पूर्णपणे वाहून घ्यावे यासाठी अनेक मोठ्या व्यक्ती त्याला प्रेरणा देत होत्या. परंतु पुढील कालखंडात तो स्वामी माधवनाथांकडे येऊन स्थिरावला. स्वामीजींच्या नित्य सहवासाने, त्यांच्याकडून घडणाऱ्या श्रवणाने आणि नियमित साधनेमुळे आत्मदर्शनाचे ध्येय हे त्याच्या जीवनाचा केंद्रबिंदू होऊ पाहत होते. त्याच्यामध्ये मुळातच असलेली ईश्वरदर्शनाची ओढ दिवसेंदिवस तीव्र होत चालली होती. 1978 सुमार असावा, संघातील काही व्यक्ती त्याला पुन्हा एकदा संघकार्यामध्ये सामावून घेण्यासाठी वारंवार प्रयत्न करत होत्या. मनाच्या एका कोपऱ्यात दडून राहिलेली संघकार्याची आवड आणि दिवसेंदिवस तीव्र होत असलेली आत्मदर्शनाची ओढ या दोहोंमधून कशाची निवड करावी? मकरंदच्या मनात वारंवार विचारांची आंदोलने उठत होती. सरतेशेवटी त्याने पूजनीय स्वामीजींचे मार्गदर्शन घ्यायचे ठरवले आणि तो दुकानात गेला. दुकानातील गर्दी कमी झाल्यावर त्याने आपल्या मनातील सर्व विचार स्वामीजींसमोर उघड केले. त्याचे सर्व ऐकून घेऊन मग शांतपणे स्वामीजी बोलायला लागले, भगवंतांनी ही सर्व सृष्टी निर्माण केलेली आहे, त्यामध्ये सत्व रज तम असे भावही निर्माण केलेले आहेत. या त्रिगुणांमुळे समाजात विविध कार्य घडताना दिसतात, कारण समाज उत्तम रीतीने चालावा ही त्याचीच इच्छा. त्यामुळे ज्ञानवृत्ती, क्षात्रवृत्ती, वैश्यवृत्ती, सेवावृत्ती या सर्व प्रेरणा देखील भगवंताच्याच इच्छेने निर्माण झालेल्या आहेत. त्यातली कोणतीही प्रेरणा सर्वथा त्याज्य नाही, मात्र या सर्व गोष्टींमध्ये आपली स्वतःची प्रेरणा ओळखून राहावे हे चांगले. विशेषतः साधकाने हे सर्व समजून घेऊन वागावे. थोडं थांबून मकरंदच्या डोळ्यात खोलवर पाहत स्वामीजी पुढे म्हणाले, मकरंद, तुझी प्रेरणा भगवत दर्शनाची आहे. स्वामीजींचे ते बोलणे ऐकून मकरंद पूर्णपणे शांत झाला. त्याच्या मनातील आंदोलने संपून गेली. त्याने सद्गुरूंचे वचन तंतोतंत प्रमाण मानले. परमार्थाबरोबरच त्याच्या जीवनात आतापर्यंत दिसून येणारा समाज कार्याचा ओढा त्याने देवदर्शनाच्या तीव्र इच्छेमध्ये विलीन केला. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांसी तुटी, सर्व अर्पावे सेवटी प्राण तोही वेचावा या समर्थ उक्तीनुसार परिपूर्ण सद्गुरु कृपेसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या संपूर्ण शरणागतीची पहाट मकरंदच्या जीवनात आता उगवली होती. सद्गुरु कृपेने आता आत्मदर्शन हे जीवनाचे चरम लक्ष झाले. समर्पणाचे संस्कार मकरंदवर लहानपणापासूनच होते. आता त्याची दिशा फक्त बदलली होती. ती दिशा होती सद्गुरु आणि सद्गुरूंचे कार्य. त्याचा सर्व दिनक्रम आता पूजनीय स्वामीजींच्या भोवती गुंफला जाऊ लागला. माझं मनी गुरु राव, ध्यानी गुरु राव, चिंतनी गुरु राव, एक राव, माझं भाव गुरु राव, देव गुरु राव, भव गुरु राव, ऐसे हो. मकरंदच्या या तीव्र गतीने होणाऱ्या प्रगतीकडे स्वामी माधवनाथांचे विशेष लक्ष असे. 1980 साली एकदा दुकानात मकरंदचा विषय निघाला तेव्हा स्वामीजी सहज बोलून गेले, मकरंद हा भावाचा सागर आहे, त्याची साधनाही तीव्रतेने चालू आहे, त्याच्याकडे माझे संपूर्ण लक्ष आहे, तो खूप मोठा होईल, त्याच्यावर मला मोठी जबाबदारी सोपवायची आहे, त्याने सर्वच बाबतीत जपून राहायला पाहिजे, तो जराही इकडे तिकडे झालेला मला चालत नाही. रामकृष्ण म्हणत रोप कोवळे असेपर्यंत त्याला फार जपावे लागते, त्याच्या भोवती कुंपण हवे, नाहीतर शेळ्या मेंढ्या ते केव्हाच खाऊन टाकतील. त्या रोपाचा एकदा वृक्ष झाला की मग मात्र त्याला हत्ती बांधला तरी हरकत नाही. स्वामींचा मकरंदवरील असा विश्वास आणि प्रेम वाढतच गेले आणि त्याचे पर्यवसान 1983 या प्रसंगामध्ये पाहायला मिळते. रविवार सकाळची प्रसन्न वेळ सद्गुरूंसमवेत सर्व मुलं ध्यानात रंगून गेली होती. 1.5 तासानंतर स्वामीजींनी ध्यान विसर्जित केले आणि त्यांची प्रेमळ कृपादृष्टी आपल्या लेकरांवरून फिरू लागली. मकरंद अजूनही ध्यानमग्न अवस्थेत बुडून गेलेला होता. त्याच्याकडे कौतुकाने बघत स्वामीजींनी ज्ञानेश्वरी उघडली आणि वाचू लागले, तैसे चित्तलया जाये आणि चैतन्याची आगवे होये, ऐसी प्राप्ती सुखोपाये आहे येणे. स्वामीजींचे ते शब्द कानावर पडताच मकरंद हळूहळू सावध झाला. नंतर स्वामीजींनी सर्वांना नमस्कारासाठी बोलवले. मकरंद नमस्कार करून उठू लागला तसे स्वामीजी म्हणाले, तू जरा थांब, तुझ्याकडे माझे काम आहे. सर्वजण गेल्यावर त्याला म्हणाले, मकरंद तुला एक काम सांगणार आहे, करशील ना? मकरंद मान लवून म्हणाला, होय स्वामीजी. जवळच गादीवर ठेवलेल्या स्वामी स्वरूपानंद रचित ज्ञानेश्वरी नित्यपाठाच्या 5 प्रती मकरंदला देत स्वामीजी म्हणाले, हे घे, तुला योग्य वाटतील अशा साधकांना स्वामी प्रसाद म्हणून या प्रती तू द्यायला हरकत नाही. तसेच ध्यानाविषयी कोणी काही अडचणी विचारायला आले तर येथून पुढे तू मार्गदर्शन करत जा. स्वामीजींचे ते शब्द असे अनपेक्षितपणे ऐकून मकरंद अवाक झाला. स्वामीजींनी आपल्यावर केवढा विश्वास टाकला आहे हे जाणवताच अतिलीनतेने तो सद्गुरु श्रेणी नतमस्तक झाला. त्याच्या मनात विचार उमटले, स्वामीजी मला आता या पावन चरणांपाशी सर्व काही मिळते आहे, आता इथेच कायम जागा द्यावी एवढीच कृपा करावी, यापेक्षा अधिक काही नको. मकरंदचे मनोपटल स्वामीजींनी जणू वाचले आणि समाधानाने हरी हरी असे म्हणत त्याला थोपटले आणि म्हणाले, मकरंद तू हे करू शकशील, माझे संपूर्ण आशीर्वाद तुला आहेत. पाणावलेल्या डोळ्यांनी मान वर करत मकरंद म्हणाला, स्वामीजी आपली आज्ञा आहे तर मी ते करीन. मी या सेवेस पात्र आहे की अपात्र हे ठरवणारेही आपण आणि माझ्याकडून सेवा करून घेणारेही आपणच आहात. स्वामीजींनी त्याला पुन्हा एकदा पाठीवर थोपटले, आपले दोन्ही हात उंचावून प्रसन्नपणे भरभरून आशीर्वाद दिले. खरोखरच आपल्याकडे येणाऱ्या शिष्यांपैकी अशा एखाद्या शिष्योत्तमाला सद्गुरु खूप आधीपासूनच ओळखत असतात असं दिसतं. त्या शिष्याला मात्र त्यावेळी त्याबद्दल काही कल्पना नसते. आपल्या ऐहिक आणि पारमार्थिक जीवनात कुठल्याच प्रकारची महत्वाकांक्षा न बाळगलेल्या मकरंदला मात्र हा प्रसंग घडून गेला तरी त्याचे काही विशेष वाटले नाही. सद्गुरूंनी सांगितलेली एक सेवा या व्यतिरिक्त दुसरा कोणताही विचार त्याच्या निरागस मनाला शिवला देखील नाही. या सुंदर चरित्रातले प्रसंग ऐकताना आपलं असं मनात येतं की खरोखरच स्वामीजींचं ज्याच्यावर इतकं प्रेम होतं त्या मकरंदला स्वामीजींबरोबर किती वारंवार बोलायला मिळालं असेल ना. पण प्रत्यक्षात मात्र जेव्हा संपूर्ण चरित्राचा आढावा घेतला तेव्हा लक्षात आलं की त्या दोघांच्या वैयक्तिक अशा गाठीभेटी आणि संवाद अगदी बोटावर मोजण्या इतके आहेत. मकरंद आपल्या सद्गुरूंशी दिवसेंदिवस अधिक दृढतेने जोडला जात होता तो त्याच्या अंतरंग साधनेमुळे, मनोमन तो जपत असलेल्या सद्गुरु निष्ठेमुळे. श्रवणाला जातानाही स्वामीजींचा प्रत्येक शब्द तो अशा भावाने ऐकत असे की जणू काही ते फक्त माझ्या एकट्याशीच संवाद करत आहेत. गुरु शिष्यांचा खरा संवाद घडत असे तो स्वामीजींच्या प्रेमळ काफी दृष्टीतून, नमस्काराच्या वेळी मिळणाऱ्या त्यांच्या तरळ स्पर्शातून आणि ध्यान साधनेत खोल देऊन बसल्यावर मिळणाऱ्या आंतरिक समाधानातून. गुरु शिष्यांच्या अशाच एका हृदय स्पर्शी शब्दविण संवादाचा एक आविष्कार साकारला तो पंढरपूरच्या त्या सावळ्या पांडुरंगाच्या साक्षीने. जो भक्तांचा विसावा वैकुंठवासी तो पंढरीसी उभा विटेवरी. त्याच्या भेटीसाठी 1987 साली मंडळाने पंढरपूर गोंदावले अशी आनंद यात्रा काढली होती. मकरंद मात्र रजेअभावी पूर्ण सहभागी होऊ शकत नव्हता, म्हणून रविवारच्या सुट्टीला जोडून निदान पंढरपूरला तरी हजर राहावे या विचाराने शनिवारी रात्रीच एसटीने तो पंढरपूरला आला. त्याच दिवशी रात्री त्याला पांडुरंगाचे अत्यंत शांत व सुंदर असे दर्शन घडले. साऱ्या विश्वाला मोहिनी पाडणाऱ्या विठ्ठलाचे ते गूढ मंद हास्य अनुभवल्याने मकरंदचे मन निघून गेले होते. मात्र आता त्याला ओढ निर्माण झाली होती ती सद्गुरूंच्या सगुण दर्शनाची. रविवारची प्रसन्न पहाट उजाडली, स्वामीजी या सर्व मंडळींसह पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणार होते. स्वामीजी पांडुरंगाचे दर्शन घेतील तेव्हा देवभक्त भक्तांच्या भेटीचा तो सोहळा आपल्यालाही पाहायला मिळाले तर किती छान, अशी सुप्त इच्छा मनात बाळगून मकरंद मंदिराच्या दिशेने चालू लागला. प्रत्येक पावलागणीत स्वामीजींच्या दर्शनाची उत्कंठा वाढत होती. त्यांच्या भेटीसाठी कातर झालेल्या मनातील भाव डोळ्यांच्या कडांना पाणवू लागले होते. तो मंदिरामध्ये पोहोचला तर पुण्यातून आधी आलेली काही मंडळी बारीत उभी होती. मकरंदला पाहताच त्यातील काहींनी त्याला खुणावून रांगेत बोलवून घेतले. रांग हळूहळू पुढे सरकत होती. मकरंदच्या पुढे असलेले पाकणीकर काका नमस्कार करणार तेवढ्याच मागून एकदम कोलाहल ऐकू आला, बारी थांबवा बारी थांबवा, आणि दर्शनाची बारी थांबण्यात आली. नक्की विठू माऊलीचा कोणी अत्यंत लाडका भक्त भेटीसाठी आला असावा, मग ते आपले स्वामीजी तर नसतील. या विचारासरशी मकरंदचे रोम रोम शहारले, हृदयाची धडधड किंचितशी वाढली, सर्वांच्या नजरा मागे वळल्या आणि पांढराशुभ्र वेश परिधान केलेले, घपाळी गुक्का लावलेले, पांडुरंगाच्या भेटीसाठी अर्थ झालेले सद्गुरु स्वामी माधवनाथ गाभाऱ्यात येताना दिसले. त्यांना पाहता स्वामी दर्शनासाठी विव्होळ झालेल्या मकरंदला एकदम खूप गहिवरून आले. त्याचे ते भावतरंग सद्गुरूंपर्यंत न पोहोचते तरच नवल. गाभाऱ्यात जाताना मकरंदला पाहून स्वामीजी क्षणभर त्याच्यापाशी थांबले, अतिशय प्रेमाने त्याच्या गालावरून डोक्यावरून आपला मृदू हात फिरवला आणि मंद स्मित करीत दर्शनासाठी पांडुरंगाकडे वळले. वारंवार दाटून येणारा प्रेमाश्रूंचा पूर प्रयत्नपूर्वक आवरत मकरंद समोर न्याहाळू लागला. जे दृश्य पाहण्यासाठी मकरंदची दृष्टी इतके वर्ष आसुसलेली होती ते अलौकिक दर्शन त्याला सहजतेने घडत होते. दर्शनानंतर स्वामीजी परत जायला निघाले आणि त्यांची दृष्टी भावविभोर झालेल्या मकरंदवर पडली. ते त्याच्या अगदी समोर येऊन उभे राहिले. स्वामीजींच्या त्या निकट सान्निध्यामुळे मकरंदचे अष्टसात्विक भाव अधिकच दाटून आले. सद्गुरूंसमोर संपूर्ण शरणागत भावाने हात जोडून तो उभा होता. क्षेमा लागी जीव उतावीळ माझा म्हणहुनी स्फुरता ती बाहू. माऊलींच्या ह्या अभंगातील ओळी त्याला आठवल्या मात्र तत्क्षणी त्याच्या डोळ्यात खोलवर पाहत स्वामीजींनी दोन्ही हातांनी त्याचे खांदे घट्ट धरले. त्या स्पर्शाने मकरंदच्या अंतःकरणाचा बांध फुटून एक खुणका बाहेर पडला. स्वामीजींनी अतिशय आवेगाने त्या तळमळणाऱ्या लेकराला जवळ ओढून त्याचे मस्तक आपल्या छातीशी दाबून धरले. मकरंदने न राहून सद्गुरु माऊलींच्या कमरेला मिठी घातली आणि या गाढ आलिंगनात काही क्षण गेले. ध्यानामध्ये सद्गुरु स्वरूपाशी झालेली एकरूपता त्यांनी अनेकदा अनुभवली होती, परंतु आज त्यांच्या सगुण रूपाशी झालेली ही एकरूपता काही वेगळीच होती. मकरंदला अलगद बाजूला करून त्याचा अरक्त होऊन झुकलेला चेहरा स्वामीजींनी वर उचलला. त्याच्या नजरेत खोलवर पाहिले, जणू त्याच्या हृदयाच्या गाभाऱ्यात ते उतरले. पुढच्या क्षणी त्यांनी आपले ते लेकरू हळूवारपणे बाजूला केले आणि आल्या वेगाने निघूनही गेले. मकरंद मात्र त्यात बेहोशीत तेथे उभे राहिला. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊन आलिंगावया लागोनी तयाचे अंग ही ज्ञानोबांची ओवी साक्षात मूर्त होऊन त्याच्या पुढ्यात आत साकारली होती. त्याच भावात त्याने पांडुरंगाचे दर्शन घेतले तर तेथील पुजाऱ्याने स्वामीजींनी नुकताच पांडुरंगाच्या गळ्यात घातलेला हार मकरंदच्या गळ्यात प्रसाद म्हणून घातला. त्यामुळे अधिकच भारावून गेलेला मकरंद गाभाऱ्यातून बाहेर पडला आणि गरुड खांबापाशी येऊन ध्यानाला बसला. पांडुरंगाच्या सगुण दर्शनाचा, सद्गुरु भेटीचा आणि अंतरंग ध्यानाचा असा तिहेरी आनंद अंतकरणात साठवून तो मंदिराच्या बाहेर आला तर स्वामीजी तेथील रुक्मिणी मातेच्या मंदिरापाशी कट्ट्यावर बसून होते. जवळ उभ्या असलेल्या एक साधिका त्यांना विनंती करत होत्या, स्वामीजी आता आपण इथे नुघ्यात, नाही तर आपल्या इथे खूप गर्दी जमेल. स्वामीजींचा मात्र पाय तेथून निघत नव्हता. एवढ्यात त्यांना मकरंद येताना दिसला. त्याच्याकडे बोट दाखवून आनंदाने ते म्हणाले, हे बघा, हा मकरंद येण्याचीच मी वाट बघत होतो, ये इकडे. असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा आवेगाने मकरंदाला आपल्या जवळ ओढून घेतले. स्वामीजींच्या कुशीत फिरून मकरंदने आपले सर्व भाव रित्य केले. स्वामीजी त्याला थोपटून शांत करत होते. मकरंद उठ, होता पुढचा कार्यक्रम आहे ना. मकरंद स्वतःला सावरत उठला. स्वामीजीही उठून जाऊ लागले. त्यांनी फिरून एक वार त्याच्याकडे पाहिले. तो अजूनही हात जोडून उभा होता. त्यांच्या दूर जाणाऱ्या पावलांकडे, पाठमोऱ्या आकृतीकडे स्तब्ध होऊन बघत होता. गुरु शिष्यांमधील मूळच्याच उत्कट नात्याला या प्रसंगामुळे अधिकच अंतरंगता आली आणि मकरंदचे मन आता कायमसाठी एका वेगळ्या भावात वावरू लागले. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. पढिये देह भाव पुरवी वासना, अंतिते आपणा पासी न्यावे. खर तर आपण असेच प्रसंग एकामागून एक ऐकत राहावे असं वाटतंय. हे प्रसंग म्हणजे गुरु शिष्यांच्या प्रेमकल्लोळातील जणू तुषार आहेत. हे तुषार या साधक विषयावर पुन्हा पुन्हा बरसत राहोत आणि त्यायोगे आमच्या सर्वांचे जीवनही पवित्रतेकडे वाटचाल करायला लागो, ही सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना. हरिओम.
मृदुलताईकडून हे प्रसंग ऐकत असताना मला खरं म्हणजे असं वाटत होतं की ते घड्याळ आणि हे घड्याळ यातली बॅटरी काढून ठेवावी, म्हणजे निदान घड्याळ तरी थांबेल. पण घड्याळ जरी थांबवता आलं तरी वेळ थांबवता येत नाही. मग तिही ते शांभव अद्वयानंद वैभव, संपा दिले सप्रभव श्री गहिनीनाथा. ना आदि गुरु शंकरा, लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा झाला जो आमुते. यापुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो हातु घेऊन आघवा, कळी गिळितया जीवा, सर्व प्रकारी धावा करी पावेगी. गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना सांगितलं की आदिगुरु शंकरांपासून आमच्यापर्यंत जो हा बोधाचा संसारा म्हणजे लाभ आला आहे, तो घेऊन तू कलीकडून गिळल्या जाणाऱ्या जीवांना सर्व प्रकारे त्वरित मदत कर. इतिहासाची पुनरावृत्ती झाली आणि स्वामी माधवनाथांच्या आज्ञेवरून स्वामी मकरंदनाथांनी नाथ संप्रदायाची तसेच स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाची अशी दुहेरी जबाबदारी स्वीकारली. आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्यावर देखील स्वामीजी लोकांतात राहिले, आपल्यात राहिले आणि म्हणूनच आज अशी अद्ययावत केंद्रे आपण पाहतो आहोत. पण हे ईश्वरी कार्य स्वामी मकरंदनाथांच्या नेतृत्वाखाली इतरही अनेक समर्थ हातांनी उचलून धरलं. मोठ्या स्वामींनी ज्यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली ते सद्भक्त सुनील तावरे हे त्यापैकीच एक. अत्यंत मितभाषी, मृदुभाषी आणि अंतर्मुख असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. प्रथम मकरंचा एक मित्र, नंतर त्यांचा गुरुबंधू आणि आता त्यांच्यातच गुरुभाव जपत गेली जवळपास 33 वर्ष ते त्यांच्या बरोबर स्वामी कार्यात सहभागी आहेत. त्यांना स्वामीजींचा विशेष भावलेला एक गुण म्हणजे त्यांची अभ्यासवृत्ती, त्याबद्दल आता सुनील दादा आपल्याला सांगणार आहेत.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. अश्विन शुद्ध चतुर्थीचा पवित्र दिवसाची आठवण करून देणारा, स्मरण करून देणारा असा हा कार्यक्रम. गौतम सुरुवातीला म्हणाला तसं एखादी गुरु परंपरा संप्रदाय अखंडित रीतीने चालत राहणं हे सर्व साधक विश्वाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आणि अत्यंत भाग्याची अशी गोष्ट असते. September 1992 अश्विन शुद्ध चतुर्थी या दिवशी स्वामी माधवनाथांनी डॉक्टर नगरकर, स्वामी माधवानंद आणि स्वामी मकरंदनाथ यांना नाथ संप्रदायाचे उत्तराधिकार दिले आणि सर्व साधक विश्वाला त्यांनी एका दृष्टीने अत्यंत आश्वासित असं केलं. विशेषतः त्यांचेच जे अनुग्रहित होते त्यांना देखील खूप आनंद या प्रसंगाने झाला. हा पवित्र प्रसंग किती महत्वाचा आहे हे स्वामी माधवनाथांनी त्याच्या आधी जो केंद्रात श्रावण शुद्ध प्रतिपदेचा कार्यक्रम व्हायचा की ज्याच्यामध्ये स्वामी स्वरूपानंदांनी स्वामी माधवनाथांना संप्रदायाचे उत्तराधिकार दिले तो प्रसंग स्वामी माधवनाथ सांगायचे आणि स्वामी माधवनाथांविषयीचे भाव त्या प्रसंगाच्या कार्यक्रमामध्ये व्यक्त केले जायचे. त्यामुळे या घटनेचं संप्रदायाच्या दृष्टीने महत्व स्वामी माधवनाथांनी देखील अधोरेखित केलेलं होतं. याच दिवशी स्वामी माधवनाथांनी पुरुष वर्गामध्ये म्हणजे तेव्हाची आम्ही मुलंच त्याच्यातल्या 5 जणांना आणि भगिनी वर्गामध्ये 6 जणींना असं मार्गदर्शक म्हणून नेमलं. या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष सहभागी होण्याचं भाग्य मात्र मला लाभलं नाही. काहीतरी निरोपाचा घोटाळा झाला, मी पुण्यातच होतो परंतु या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं नाही. पण नंतर याच जेव्हा कळलं तर मला अतिशय धक्का बसला. आपण सगळ्या दृष्टीने वयाने, अभ्यासाने, ज्ञानाने सर्वांनी अत्यंत लहान असताना स्वामीजींनी एवढी मोठी जबाबदारी आपल्यावर सोपवावी याचा जबरदस्त धक्का मला बसून गेला. हा जो कार्यक्रम आज आपण साजरा करतो आहोत त्याच्यामध्ये आपल्या इथे एक कार्यक्रम समिती असते. कार्यक्रम समिती कार्यक्रम ठरवत असते आणि मे महिन्यामध्ये जेव्हा स्वामी मकरनाथांचा वर्धापन दिन होता तेव्हा कार्यक्रम समितीने एक जंक्शन कार्यक्रम आयोजित करण्याचं ठरवलं होतं. त्याच्यामध्ये सद्भक्त मिलिंददादा स्वामी मकरनाथांच्या कार्यदृष्टीबद्दल बोलणार होते. सद्भक्त पंकजदादा स्वामी मकरनाथांच्या प्रेमळपणाविषयी त्यांच्या प्रेमाविषयी बोलणार होते आणि माझ्यावर त्यांनी स्वामी मकरनाथांची अभ्यासू वृत्ती असा विषय दिलेला होता. पण एकेक एवढ्या कार्यक्रमामध्ये एवढं नको असं एक स्वामीजींनी सुचवल्यामुळे हे तीन टप्प्यामध्ये असं करावं असं तेव्हा ठरलं. आपण स्वामी मकरनाथांची अभ्यासू वृत्ती नित्य त्यांच्या श्रवणाच्या द्वारे अभ्यासत अनुभवत असतो. याच्याविषयी विचार करत असताना माझं मन खूप मागे गेलं. अगदी पहिलं निरूपण त्यांच्याकडून मी जेव्हा ऐकलं एक 7-8 युवा साधकांचं केंद्र रविवारी संध्याकाळी 4:35 असं चालू व्हायचं. वेळ देखील अशी होती 4:35 आणि अगदी त्या 35व्या मिनिटाच्या काट्याला ते केंद्र सुरू व्हायचं. त्याच्यामध्ये सुरुवातीला प्रार्थना ज्ञानेश्वरी ज्ञान किरणे याच्यातल्या प्रवचनाचं वाचन काही अभंग आणि दासबोधावर निरूपण असा त्याच्यामध्ये कार्यक्रम असायचा आणि शेवटी प्रार्थना. त्याच्यामध्ये स्वामी मकरनाथांचं निरूपण जेव्हा मी सुरुवातीला ऐकलं तेव्हा मला मुख्यतः जाणवून गेलं की हे साधनेविषयी बोलतात. ते जे करताहेत त्याच्याविषयी ते बोलत आहेत. त्याच्यामध्ये कुठेही आपण केलेल्या ग्रंथांचा अभ्यासाचं प्रगतीकरण असं त्याचं स्वरूप नव्हतं. तर साधनेच्या दृष्टीने आपण काय करायला पाहिजे आणि त्यांच्या बोलण्यामध्ये जे नित्य यायचं ते म्हणजे स्वामीजी असा जो उल्लेख यायचा तो आम्हाला खूप आकर्षित करून घ्यायचा. सुरुवातीला आम्ही स्वामी माधवनाथांकडे गेलेलो नव्हतो. आधी युवा केंद्रामध्ये यायला लागलो आणि मग तिथून स्वामी माधवनाथांकडे जायला लागलो. परमार्थामध्ये अभ्यास हा शब्द जो वापरला जातो हा अभ्यास हा शब्द केवळ ग्रंथांचं वाचन करणं ग्रंथांचा अभ्यास करणं अशा तऱ्हेचं अभ्यासाचं स्वरूप परमार्थामध्ये नाही. तर अभ्यासाचा आणखीन अंतरंग अर्थ परमार्थामध्ये आहे. 8व्या अध्यायामध्ये भगवंतांनी अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्य गामिना असं म्हटलेलं आहे. अभ्यास योगाने युक्त होणं आणि चित्ताला दुसरीकडे कुठेही भगवंता व्यतिरिक्त जाऊ न देणं अशा तऱ्हेचा अभ्यास स्वामी माधवनाथांच्या मार्गदर्शनाखाली त्या काळामध्ये स्वामी मकरनाथ करत होते. केंद्रामध्ये प्रसंगाने जेव्हा त्यांचं स्वामीजींच्या समोर बोलणं व्हायचं ते मला अजून आठवतं. त्यांच्या बोलण्यामध्ये ज्ञानेश्वरीतल्या गुरुनमनाच्या गुरुस्तुतीच्या गुरुस्तवनाच्या अशा ओव्या ते धडाधड म्हणायचे. मला खूप आश्चर्य वाटायचं. एका पाठोपाठ मूर्तिया भिंग देणे तैसे होईल, आपुलेनी प्रज्ञेचे नि आथिलेपणे श्री गुरु सामर्थ्य रूप करू म्हणे तरी मूर्तिया भिंग देणे तैसे होईल, असं एक ठसून असं त्यांचे पाठोपाठ ओळ्या म्हणण्याचं असं एक तंत्र होत. पण त्याच्यावरून असं जाणायचं की गुरुभक्ती त्यांच्या अंतःकरणामध्ये ठसून अशी भरलेली आहे. नुसतं स्वामीजी असं जरी म्हणलं तरी त्यांच्या कानाच्या पाळ्या नाकाचा शेंडा लाल होऊन जायचं. अंतःकरणामध्ये पुरेपूर भरलेली अशी गुरुभक्ती त्यांच्या बोलण्यातून त्या ह्याच्यातून जाणवून जायची. स्वामीजींच्या ठिकाणी, स्वामी माधवनाथांच्या ठिकाणी त्यांची असलेली अत्यंत शरणागती, अत्यंत नम्रभाव असं त्यांच्या त्या बोलण्यातून प्रकट व्हायचा. यथावकाश जेव्हा केंद्रामध्ये निरूपण सुरू झाली, प्रवचन करायला स्वामी माधवनाथ आजारपण जेव्हा झालं तेव्हा प्रवचन करायला सुरुवात झाली, तेव्हा त्यांचं जाणवून गेलं तो एक आत्मविश्वास. पूर्ण आत्मविश्वास पूर्ण असं त्यांचं ते निरूपण असायचं. आणि त्याच्या पाठीमागे स्वामीजींची आपण सेवा करत आहोत हा सेवाभाव देखील अत्यंत प्रकर्षाने असं जाणवायचा. तेव्हा आम्ही चार पाच जण असे निरूपण करत होतो. आता ही गोष्ट मी आपल्याला 1992 कार्यक्रम हा अश्विन शुद्ध चतुर्थीचा कार्यक्रम झाल्यानंतरची गोष्ट मी आपल्याला सांगतो आहे. तेव्हा एक असं केंद्राचे कार्यक्रम उत्तमोत्तम व्हावे अशा रीतीने विचार कार्यकर्त्यांच्या मीटिंगमध्ये व्हायचा. आणि ही निरूपण देखील कशी चांगली होतील, श्रोत्यांची संख्या देखील कशी टिकून राहील अशा दृष्टीने एक विचार त्याच्यामध्ये व्हायचा. आणि त्या दृष्टीने एक परीक्षक मंडळ, काही काही फीडबॅक फॉर्म असे दिले जायचे. आणि त्याच्यामध्ये मग निरूपण कसं वाटलं, रेफरन्स कसे होते असं सगळं त्याच्यामध्ये त्याचं इव्हॅल्युएशन असं केलं जायचं. त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काही काळानंतर अशा तऱ्हेच ज्यांच्यावर संप्रदायाची जबाबदारी सोपवलेली आहे अशांचं नाव त्याच्यात नको अशा यांनी स्वामी मकरनाथांचं नाव नंतर त्याच्यामध्ये राहिलं नाही. आणि नंतर ते फीडबॅक फॉर्म आम्हाला देखील पाहण्याकरता म्हणून दिले गेले. आणि मला माहिती होतं की आपला अभ्यास जेमतेमत आहे त्यामुळे काय असणार रिझल्ट ते माहिती होतं. पण स्वामी मकरनाथांचं धोरण अंतःकरणामध्ये ठेवून आपण सेवा म्हणून करायची. जितकी सेवा म्हणून आपल्याला जास्तीत जास्त भाव तसा ठेवता येईल ही दृष्टी त्यांच्याकडून मिळाली हा फार मोठा उपकार मला वाटतो. या दृष्टीमुळेच केंद्रामध्ये टिकून राहता आलं. नाही तर अभ्यासाचं प्रदर्शन करणं, अभ्यास प्रगट करणं, निरूपण करणं, प्रवचन करणं, प्रवचनकार होणं अशा तऱ्हेच उद्देश ठेवायचा नाही असं त्यांच्याकडे पाहूनच जाणवून गेलं. काही ग्रंथनिर्मितीच्या प्रसंगांमध्ये स्वामी मकरनाथांचा आणि माझा जवळचा असं संपर्क आला. मला आणखीन एक गोष्ट आठवते ती म्हणजे त्यांचं अमृत लहरी हे पुस्तक स्वामी माधवनाथ असतानाच प्रसारित प्रकाशित झालं. छोटस पुस्तक असं त्यांनी ते स्वतः लिहिलेलं होतं आणि स्वतःच्या खर्चाने ते प्रकाशित करणार होते. त्याच्यावर स्वामी मकरंद माधवनाथ म्हणले की मकरंद लिहिलेलं आहे ना, हे मंडळाच्या तर्फेच प्रकाशित करायचं. आणि मला आठवते की सरस्वती मंदिरच्या समोरच्या सभागृहामध्ये त्याच्या प्रकाशनाचा कार्यक्रम झाला आणि त्याला स्वामी माधवनाथांनी प्रत्यक्ष जरी ते उपस्थित नव्हते तरी आशीर्वाद पाठवलेले होते. सध्या आपली जी सोहम ध्यान साधना पत्रिका जी आहे ते ध्यानाचं जे प्रक्रियेचं जे मार्गदर्शन आहे ते प्रक्रियेचं मार्गदर्शन या पुस्तकामध्ये आलं आणि त्याच्यावरून ही पुस्तिका तयार केलेली आहे. त्याच्यानंतर त्या पुस्तिकेमध्ये स्वामी माधवनाथांचं चरित्र जे आलेलं आहे त्या माधवनाथांच्या चरित्राचं एका व्याख्यानामध्ये पूर्ण 1.5 ते 1.25 तासामध्ये स्वामी मकरनाथांनी माधवनाथांचं चरित्र सांगितलेलं होतं आणि त्याचं संकलन करण्याचं देखील योग स्वामी मकरनाथांच्या सहवासामध्ये मला आला. अगदी अलीकडचा प्रसंग, मागच्या रविवारीच आपला कार्यक्रम झाला पातंजल योगसूत्र हा जो ग्रंथ झाला त्याच्यामध्ये देखील नेमक्या ठिकाणी त्याच्यामध्ये मला एक आठवत की त्याच्यातले अवघड शब्द आणि काही व्यक्तिविशेष असे त्याच्यामध्ये द्यायचे होते तर त्याच्यामध्ये जडभरत असा उल्लेख आलेला होता आणि जडभरत त्याचं मागच्या बाजूला असं त्याचं मी 1-2-4 वाक्यामध्ये असं दिलेलं होतं की मी असं दिलं होतं की याच्यावरून भारत देशाला भारताला भारत देशाचं नाव पडलं आणि हरिण शावकाच्या मुहामध्ये अडकल्यामुळे त्याला पुनर्जन्म घ्यावा लागला अशा 2 कथा त्याच्यामध्ये आहेत. तर स्वामी मकरनाथ मला पटकन म्हणाले की जडभरत हे ऋषी होते आणि त्यांचं त्या हरिण शावकाच्या मुहामध्ये अडकल्यामुळे त्यांना पुनर्जन्म घ्यावा लागला अशी कथा आहे आणि राजा भरत ज्याच्यावरून भरत जो आहे त्याच्यावरून ज्याच्यावरून भारत हे नाव पडलं हा राजा भरत हा मोठा पराक्रमी होता आणि त्या राजा भरताचं चित्र असं आहे की सिंहाच्या समोर तलवार घेऊन असा तो आवेशाने जातो आहे अशा तऱ्हेचं त्याचं चित्र आहे. असे नेमके उल्लेख ग्रंथामध्ये देखील नेमक्या ठिकाणी जिथे कुठे लिंक लागत नाही अशा ठिकाणी स्वामी मकरनाथांनी जो त्या संपादनामध्ये त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्यामुळे तो ग्रंथ आपल्याला सर्वांना आवडून गेला. बरोबर आहे, इथे वेळ संपली म्हणून चिठ्ठ्या येत आहेत आणि ते बरोबर आहे, 3 विषय जे ठेवायचे नव्हते ते बरोबर आहे असं मला वाटत. मी आता दुसऱ्या भागामध्ये शिरतो की अभ्यासू वृत्ती, अभ्यास जो आहे अभ्यास हा मुख्यतः साधनेचा अभ्यास, ग्रंथाचा अभ्यास, रेफरन्सचा अभ्यास हा अभ्यास होऊ शकतो पण साधनेचा अभ्यास सद्गुरूंनी सांगितलेल्याप्रमाणे साधनेचा अभ्यास हा स्वामी मकरनाथांनी ज्या कट्ट्यांनी केला ते नेहमी सांगतात की अनुग्रह झाल्यापासून एकही दिवस माझं ध्यान चुकलं नाही. ही जी सद्गुरूंनी सांगितलेल्या साधनेवरची निष्ठा ही निष्ठा म्हणजे अभ्यास आहे आणि हा अभ्यास केवळ एकही दिवस चुकला नाही असं नाही तर तो अत्यंत डूब देऊन अंतरंग पद्धतीने करणं. ध्यानामध्ये नेहमी अंतरंगता तरलता साधणं हे त्यांनी कटाक्षाने पाळलं. आपण जेव्हा त्यांच्याकडून ध्यानाविषयीचं मार्गदर्शन ऐकत असतो, ध्यानाविषयी काही श्रवण करत असतो तर त्याच्यातली त्यांची अंतरंगता, त्यांचा स्वानुभव ते सांगताहेत हे आपल्याला निश्चित प्रकारे जाणवून जात आणि तेच आपल्याला पुढे साधनेला नेण्याला उपयोगी पडतं. साधनेचा अभ्यासाच्या विषयी पतंजल मुनी म्हणतात की तत्र स्थितो यत्नाभ्यास, त्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करणं म्हणजे अभ्यास. त्या ठिकाणी म्हणजे त्या परमात्म्याच्या ठिकाणी, ध्यान करत असताना भ्रूमध्याच्या ठिकाणी. हा असं सतु दीर्घ काल नैरंतर्य सत्कारात सेवितो असा जो त्यांनी अभ्यास केला, तो अभ्यास सर्वात जास्त महत्वाचा. आणि आत्मानुभव सुखाची प्राप्ती करून देणारा असा अभ्यास आहे. त्यांच्या चरित्रावरून जे त्यांच्या अभ्यासू वृत्तीचं म्हणजे मुख्यतः साधनेचं जे दर्शन होतं, ते दर्शन आपल्या साधकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. त्यांच्या चरित्रावरून या अभ्यासाच्या खुणा, अभ्यासाच्या पाऊलवाटा, आत्मसुखाच्या पाऊलवाटा आपण जितक्या तरलतेने पाहू, जितक्या सावधपणे त्याच्यावरून पावलं टाकण्याचा प्रयत्न करू, तितकं आपण साधन मार्गामध्ये पुढे जाऊ असं वाटतं. या प्रसंगाच्या दृष्टीने निमित्ताने मला जे विचार करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी कार्यक्रम समितीचं परत एकदा आभार मानतो आणि इथेच थांबतो. हरिओम.
स्वामीजींचं गुणवर्णन कितीही केलं तरी ते केव्हाच संपणार नाही, किंबहुना ते यथार्थाने करून संपवण्यासाठी आपण करतच नाही, तर त्यातले काही कण तरी आपल्यात झिरपावे म्हणून हे गुणवर्णन आपण करत असतो. आज देखील गद्य पद्य अशा शक्य तेवढ्या सर्व मार्गांनी आपण हा प्रयत्न यथाशक्ती करणार आहोत. यानंतर गुरु हा आनंदाचा कंद हा कटाव सद्भक्त सौभाग्यवती सुनीता घैसास सादर करतील.
गुरु आनंदाचा कंद, आनंदाचा कंद उभा पुढे योगीराज मकरंद, नाथपंथी गुजी धुंद. गुरु आनंदाचा कंद, सजल सोज्वळ तनु सुखदायक स्वर, बुद्धी मुगुट शिर पेचिरुतंबर, तिलक कस्तुरी स्वबोधमय केशरी गंद. गुरु आनंदाचा कंद, मकर कुंडले नाद अनाहत, नेत्रद्वय ते अर्धोन्मिलित, कृपा वर्ष विदृष्टि सदोदित, इंदुवदन तिल पुष्पनासिका, आत्मनिर्भरी प्रसन्न चेहरा, ओष्ठच सवंदी हास्य मंद मंद, हास्य मंद मंद. गुरु हा आनंदाचा कंद, आनंदाचा कंद उभा पुढे योगीराज मकरंद. गुरु आनंदाचा कंद, कंठ साजिरा रुद्र माळ धृत, रसर शीत तनुरुधि नामामृत, सोहं हंसी भाव सदोदित, भुज कर्तव्य कर्म योगरत, जडित जवाहरि भस्म विलेपित, तुंदिल उदरी चित्त गळंकृत, अतित जाणिवे कैवल्य पदी चिरधुंद. गुरु आनंदाचा कंद, आनंदाचा कंद उभा पुढे योगीराज मकरंद. गुरु आनंदाचा कंद, सुडौल वक्षस्थळी विसावत वैराग्य चिते भस्म भारभूत ससकलोद्धारी आस विलांचित गोत्र प्रवरा पदरी दंठित यज्ञोपवित ही अंगी शोभत काठिभर्जरी उत्तरीय पट स्कंद बाहुवरीता खेळत नवविध भक्ति कुसुम तुलसिका मिश्र हार गळी पदाग्र चुंबी नभ भरुनि दरवळे गंध गुरुहानंदाचा कंद आनंदाचा कंद उभा पुढे योगीराज मकरंद गुरुहा आनंदाचा कंद द्वैताधारी भक्ती सूचक अष्टभावमय तोड्यांनी युत पादद्वय ते तोडर मंडित सद्गुरु कादी बद्ध कटीरत काठीजरी तटी कसुनि पितांबर वस्त्र सुवासिक मृदु अत्यंतिक झोळ साजिरा शरीरा शोभत काले कली कैवल्या प्रत कोठे नरिपू प्रतिबंध गुरुहानंदाचा कंद आनंदाचा कंद उभा पुढे योगीराज मकरंद गुरुहा आनंदाचा कंद कोटी कोटी अर्क तेजोत्सर्गक शशि शीतलनी शांति प्रदायक रूप मनोहर लोभ सात्विक दैवी गुण संपन्न प्राकृतिक भाव अंतरी अभयाश्वासक अमृतवाणी वचन प्रबोधक दर्शन एकुण चित्त विमोहक अंतकरण बगुनी प्रतीत्या भक्तिरसे हर चिंब तुटोनिया भव बंद गुरुहा आनंदाचा कंद आनंदाचा कंद उभा पुढे योगीराज मकरंद दाथपंथी गुजी धुंद गुरुहा आनंदाचा कंद.
या अत्यंत सुंदर अशा काव्य गायनानंतर मी श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळाचे विश्वस्त सद्भक्त श्री शेखर चव्हाण यांना अशी विनंती करतो की त्यांनी मंडळाच्या वतीने परम पूजनीय स्वामी मकरंदनाथांना हार अर्पण करावा. तसेच त्यांच्या पत्नी सद्भक्त सौभाग्यवती माधुरी चव्हाण पूजनीय मधुराताईंना हार अर्पण करतील. आजचा हा कार्यक्रम इथपर्यंत आला त्याचा थोडक्यात आढावा जर घेतला तर आपल्या असं लक्षात येतं की सर्व शिष्यांच्या साधकांच्या मनात सद्गुरूंबद्दल असलेली अत्यंतिक कृतज्ञतेची भावना यथाशक्ती यथामती या कार्यक्रमात व्यक्त केली गेली. स्वामीजी आपल्यावर प्रेम करतात, निर्व्याज अनकंडिशनल असं प्रेम करतात की जे बाहेर कुठेही अनुभवायला मिळत नाही. अशा या कार्यक्रमांमधून या अशा प्रेमाची थोडीशी का होईना पण परतफेड करता येते. अश्विन शुद्ध चतुर्थीला झालेल्या प्रेमळ गुरुआज्ञेला शिरसावंद्य मानून स्वामीजींनी शुद्ध परमार्थ आचरणारा बुद्धिमान, संसार आणि परमार्थ दोन्ही गोष्टी साधणारा असा एक साधक वर्ग घडवण्याचं असीधारा व्रत घेतलं. त्यासाठी त्यांनी त्यांचा देह, मन, बुद्धी, त्यांचा सर्व अनुभव आणि त्यांचा संपूर्ण गुणसागरच या कार्याकरता वापरायचं ठरवलं. संप्रदायाची शुद्धता जपण्यासाठी ते जीवाचं रान करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे अचूकता. मग ते ज्ञानेश्वरीचं प्रवचन असो, गीतेवरचं विवरण असो, सत्संग असो अथवा परदेशातून फोनवरून आमच्यासारख्यांनी विचारलेला एखादा सांसारिक प्रश्न असो, अत्यंत चपकल असं त्यांचं मार्गदर्शन आपल्याला अगदी सहजतेने उपलब्ध असतं. अशा या आपल्या प्राणप्रिय स्वामीजींबद्दल सर्वांच्याच मनातला भाव व्यक्त करायचा झाला तर असं म्हणावंसं वाटतं की त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव सर्वम मम देव देव. मधल्या दोन ओळी स्वामीजी मी मुद्दामूनच टाळले कारण त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव या भावापर्यंत मी अजून पोहोचलो नाही आणि त्वमेव विद्या द्रविडम त्वमेव असं म्हणताना लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखं होईल. पण एवढं मात्र निश्चित की त्वमेव सर्वम मम देव देव त्वमेव सर्वम मम देव देव. हरिओम तत्स. यानंतर मी स्वामीजींना अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. एकोणतीस सप्टेंबर 1992 अश्विन शुद्ध चतुर्थी हा दिवस संप्रदायाला पुढे प्रकाश देणारा असा ठरला. पुढे याचा अर्थ स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर ही जबाबदारी येणार होती स्वामीजींच्या पश्चात. याला उत्तराधिकार जरी म्हटलं तरी देखील याच्यामध्ये अधिकाराचा भाग शून्य आणि सेवेचा भाग जास्त असा आहे. संप्रदायाची सेवा करण्याचं असं व्रत या दिवशी स्वामीजींनी मला दिलं. घेतला वसा टाकू नको, उतू नको, मातू नको अशा प्रकारच्या ज्या कहाण्या आणि मग घेतला वसा टाकणार नाही, उतणार नाही, मातणार नाही अशा प्रकारचं आश्वासन गुरु परंपरेचं कार्य, दैवी कार्य मोठ्या भाग्याने चालत आलेली अशी ही परंपरा की ज्या परंपरेमध्ये आतापर्यंत अनेक पिढ्यांमध्ये हजारो साधक सहभागी झाले या पावन अशा प्रवाहामध्ये सुस्नात झाले. 1976 सालच्या जुलै महिन्यामध्ये मी स्वामीजींकडे आलो आणि हा प्रसंग 29 सप्टेंबर 1992 म्हणजे सप्टेंबर 1992 साली झाला. 16 वर्षांचा काळ मध्ये गेला. मला स्वामीजींनी अनुग्रह दिला 77 साली. त्या तऱ्हेने अनुग्रह दिल्यापासून 15 वर्षांचा काळ मध्ये गेला आणि या 15 वर्षांनंतर स्वामीजींनी त्यांच्या कामासाठी म्हणून मला योग्य मानलं. मी आणि माझ्याबरोबर डॉक्टर नगरकर, स्वामी माधवानंद अशा दोघांना स्वामीजींनी उत्तराधिकार दिले. या 16 वर्षामध्ये स्वामीजींची क्रमाक्रमाने अशी विविध रूप मी पाहिली. स्वामीजींचं पहिलं दर्शन जेव्हा घेतलं तेव्हा प्रथम मी पाहिले दुकानदार आणि सत्पुरुष. मी जेव्हा दुकानात गेलो तेव्हा स्वामीजी काउंटरवर होते आणि काही गिराईक आलेलं होतं आणि माझा मित्र मला या दुकानात आत कुठं घेऊन चाललाय, काही पुस्तकांची चौकशी करण्यासाठी असे मनामध्ये विचार होते. तिथं खुर्च्या होत्या, त्या खुर्च्यांच्या बाजूला चपला ठेवून काउंटर मधून सरळ आत जाऊन आम्ही बसलो. कोणाही दुकानामध्ये अनोळखी माणसानी काउंटर मधून आत गादीवर जाऊन बसायचं हेही जरा चमत्कारिकच वाटलं. एकदम इतक्या आत आपण कसे काय येऊन बसलो. आणि मग स्वामीजी तिथे येऊन बसले. थोड्या वेळाने त्यांच्या बाजूला तांबे भांडे ठेवलेलं असायचं. त्या तांब्यातून भांड्यात थोडस पाणी ओतून घेतलं, ते पाणी असं हातावर ते घ्यायचे. त्यांची एक विशिष्ट पद्धत होती, परत बाजूला ठेवायचे, थोडस आचमनासारखं पाणी प्यायचे आणि परत हातावर घेऊन तोंडावरून वगैरे हात फिरवायचे. आणि अत्यंत प्रसन्न, आनंदी, प्रेमळ अशी कोणी व्यक्ती आपण पाहतो आहोत असं लक्षात आलं. त्यांच्या बाह्य दर्शनाने मी अक्षरशः खेचला गेल्यासारखं झालं. एक प्रकारचा आनंद त्यांच्या असं म्हणतात भरून राहिलेला होता. अत्यंत प्रसन्न हास्य. त्या ठिकाणी मला एखादा आधार आपल्याला मिळाला असं वाटलं. नंतर पाहिलं की हे प्रसन्न, आनंदी, प्रेमळ असं व्यक्तिमत्व. वारंवार दुकानात जायला लागलो. साधकांच्या शंकांचं समाधान करत आहे. अगदी सहजतेने आणि आत्मीयतेने सर्वांशी सलगी देत आहे, संभाषण करत आहे. आणि आलेल्या व्यक्ती त्या सात्विक वातावरणात अत्यंत निशंक होऊन समाधानाने बाहेर पडत आहेत. माझ्या ठिकाणी परमार्थाच्या संबंधी काही उत्सुकता होती, लहानपणापासून होती, त्याच्या आधीपासून होती, वयाच्या साधारण 15व्या वर्षापासून होती. स्वामीजींकडे गेलो तेव्हा मी 19 वर्षांचा होतो. मला देखील असं वाटायला लागलं की आपली परमार्थाच्या संबंधातली जी उत्सुकता आहे ती उत्सुकता इथं भागवली जाते आहे. त्यांच्या अंतर्मुख, सखोल अशा व्यक्तिमत्वाचा एक प्रभाव दिवस रात्र मनात रुंजी घालायला लागला, जाणवायला लागला. त्यांची आठवण सतत व्हायला लागली आणि त्यांच्याकडे वारंवार जावं असं वाटायला लागलं. आणि गेल्यानंतर शांतीचा, विशेष करून सुखाचा, सात्विक सुखाचा असा अनुभव यायला लागला. त्याच्यानंतर मला अनुग्रह झाला. अनुग्रहाच्या वेळेला त्यांच्या समोर अत्यंत भावाने मी बसलेलो होतो. एक पाठ त्यांनी मांडला, त्या पाठावर मला बसायला सांगितलं आणि त्याच्या पुढे एक पाठ ठेवून ते माझ्या समोर बसले. तो सोमवारचा दिवस होता. साडेआठ वाजता त्यांच्या घरी सत्संग असे त्यावेळेला. सोमवारी दुकानाला सुट्टी असायची त्यामुळं. त्यांच्या अतिशय समर्थ अशा गुरुत्वाने आपल्याला सर्व बाजूंनी व्यापून घेतलं असं मला वाटलं. त्वमेव माता च पिता त्वमेव. आणि मीही इथं काही मुद्दे लिहून आणलेत, त्याच्यात त्वमेव सर्व मम देव देव असंच पुढे लिहिलंय, मधलं काही लिहिलेलं नाही. कारण त्वमेव बंधू च सखा त्वमेव, तर बंधू आणि सखा अशा नात्यात त्यांना पाहायला कायमच दडपण वाटलं. त्यांनी मात्र पुष्कळ सख्यत्वाने वर्तन केलं. आणि त्वमेव विद्या द्रविडन त्वमेव या गोष्टी किती पूर्ण झाल्या हे कळत नाही. पण या प्रकारचा आधार मला आता मिळालेला होता अनुग्रह झाल्यानंतर. साधारणपणाने मी यायला लागल्यापासून एक वर्षांनी किंवा एक वर्षाच्या थोडा आत मला 10 महिन्यात अनुग्रह झाला. मी आधीपासून साधना करत होतो पण ती साधना विशिष्ट नव्हती आणि कोणी शिकवलेली नव्हती. स्वामीजींचा अनुग्रह झाल्यानंतर अतिशय विश्वासाने साधना व्हायला लागली. आणि त्यांनी शिकवल्याबरोबर आपल्याला ती जमते आहे असं वाटायला लागलं. असं कधीच वाटलं नाही की ही साधना अवघड आहे. त्यांनी सोहमचे श्वास सांगितल्याबरोबर आपल्याला जमतायत असं वाटलं. त्यांनी साक्षीत्वानी पाहायचं बोट ठेवलं अज्ञाचक्रापाशी मी डोळे मिटलेले असताना, तर तिथं पाहता येतंय असं वाटलं. आपण वेगळे आहोत आणि तिथं विचार उठतात हे पाहायचं आहे हे समजलं, काही शंका आली नाही. किंचित काळ निस्तरंगतेचा देखील अनुभव आला असावा असं मी म्हणेन, पण बरं वाटलं. आणि पहिल्या दिवसापासून साधना जमत गेली आणि साधनेचं समाधान देखील त्या त्या वेळच्या कुवतीप्रमाणे पूर्ण समाधान मिळत आहे असंच वाटत गेलं. आता मागं वळून पाहिलं तर असं वाटतं की ही साधना कदाचित जन्मजन्माच्या परिचयाची आपल्याला होती. तसंच मला अजून एक लक्षात येतं की माझ्या साधनेविषयी किंवा थोडा बदल करून मी म्हणेन की एकूणच माझ्याविषयी ते समाधानी आहेत असं सुरुवातीपासून मला जाणवत असे. एकूणच त्यांचं विशेष प्रेम मला मिळत गेलं. ते जसं मला समजायचं तसं इतरांनाही ते जाणवायचं. जैसे तान्हेनी मिया अपत्ये आणि माझे गुरु एकलवते. मी तान्ह अपत्य आहे आणि माझ्या गुरूंचं एकुलतं एक मूल आहे. तसं खरं म्हणजे नसतं. गुरूंना पुष्कळ व्याप असतो आणि पुष्कळांवर त्यांचं एकसारखं प्रेम असतं. पण शिष्याच्या बाजूनी असं वाटणं हे खूप आनंददायी शिष्याला असतं. तशी एक हाती कृपा आपल्याला त्यांची मिळते आहे असं मला सतत लक्षात येत असे. ही माझी भावना होती, मी कधी बोलून दाखवली नाही. मला तर असं वाटतं की आज मी प्रथम त्याचा उच्चार करतो आहे. त्यांना प्रवचनाच्या वेळेला जेव्हा मी पाहिलं, अनुग्रह झाल्यानंतर मग त्यांच्या प्रवचनांना जायला लागलो. तर प्रवचनातून सत्संगातून एक वेगळीच तडफ असलेलं व्यक्तिमत्व त्यांच्या रूपाने दिसलं. त्यांचं शरीर अत्यंत पिळदार होतं आणि तरी देखील कसलीही निबरता त्यांच्या शरीरावर नव्हती. अतिशय नाजुकता देखील होती आणि पिळदार शरीर यष्टी होती. सुरुवातीला त्यांनी नुसता हात हलवला तरी देखील जे त्यांचे स्नायू दिसत असत दंडाचे, त्यांची एकूण खांदे वगैरे भरदार, तर ते फार मोहक वाटत असे, फार बरं वाटत असे पाहताना. पण तसंही कमी वेळेला त्याकडं माझं लक्ष गेलं, पण लक्ष जरूर गेलं. पण त्यांचं अत्यंत सखोल ज्ञान, त्यांच्या अनुभूतीचा बोलण्याला होत असलेला स्पर्श जनसमूहामध्ये स्वामीजी एखाद्या चक्रवर्ती सम्राटासारखे वावरत असत, वागत असत. मला अजून काही काही भाग्य मिळाली, त्याच्यामध्ये गुरु पौर्णिमेचा उत्सव विशेष करून. मी यायला लागल्यापासून किंवा मोठे उत्सव जेव्हापासून सुरू झाले, मोठ्या प्रमाणात सुरू झाले टिळक स्मारक मंदिरात तेव्हापासून आणि इतरही उत्सवाच्या वेळेला, मोठ्या विश्वासाने मी मला ते त्यांच्या पायाशी बसून घेत असत. त्या कार्यक्रमाच्या संयोजनाचीही माझ्यावर थोडीशी जबाबदारी असे. अशा वेळेला त्यांच्या लोकसंग्रहाची, त्यांच्या प्रचंड आत्मविश्वासाची, त्यांच्या प्रेमाची, त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या आगळ्या वेगळ्या अशा दिव्यत्वाची, गुरुत्वाची जबरदस्त प्रचिती येत असे. आणि मग पालखीच्या वेळेला त्यांचं होणारं प्रफुल्ल दर्शन, एवढ्या मोठ्या लोकांतात असताना देखील असणारी त्यांची अंतर्मुखता, आनंद यात्रांमध्ये प्रचंड उत्साहाने ते ज्या प्रकारे कार्यमग्न असत, ध्यान मंदिरांची उभारणी, साधकाश्रमाचं देखील काही बाही नियोजन त्यांनी जाण्याच्या आधी केलेलं होतं, त्याची संकल्पना त्यांच्या समोरच ठरलेली होती, या सर्वांमध्ये त्यांचं जे दूरदर्शित्व होतं त्या सगळ्याचं खूप जवळून दर्शन मला घ्यायला मिळालं. आणि या सर्व भावांचा खूप खोल ठसा आत उमटत गेला. त्यांच्याकडे जेव्हा ट्रान्सचं सत्र सुरू झालं, उन्मनी अवस्थेमध्ये साधक जायला लागले, तेव्हा प्रथम मी असं ऐकलं की स्वामीजींकडे येणारी कांचन उन्मनी अवस्थेमध्ये गेली, ती पहिली ट्रान्समध्ये जाणारी साधिका. मी उत्सुकतेने पाहत असे ती ध्यानाला बसलेली असताना, बाह्य लक्षणावरून मला असं वाटत असे की मी या स्थितीच्या जवळपास कदाचित असेल असं मला वाटायचं. मग चिन्मयी, सरलताई बाबर अशा व्यक्तींना मी पाहिलं आणि त्याच्या पाठोपाठ मी ट्रान्समध्ये प्रथम गेलो. पुरुष वर्गामधून ट्रान्समध्ये जाणारा मी पहिला कॅन्डिडेट ठरलो. त्या काळामध्ये त्याच्या पाठोपाठ मला निर्विकल्प अशा ध्यानाचा दोनदा अनुभव आला. तसंच नीलवर्ण प्रकाश आकाशाचं असं दर्शन होणं किंवा ध्यानामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची समाधी अतिशय उत्कट निर्विकल्प अशा ध्यानानंतर समाधीचं दर्शन होणं आणि या सगळ्याकडे दुर्लक्ष करून बोधात राहण्याचा आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करावा असं स्वामीजींचं सांगणं. स्वामीजींच्याच प्रेरणेने मी हे सगळं करायला लागलो. माझा जो साधनेचा देखील आंतरिक प्रवास होता तो त्यांना पूर्णपणे माहीत होता. त्यांच्या आणि माझ्यामध्ये संवाद कमी होता. पण एका संयमाने मी काव्य करून तो त्यांना कळवत असे, काव्य त्यांना अर्पण करत असे. नोकरीमध्ये मी सहकाऱ्यांबरोबर पार्टीत अपयपानाला नकार दिल्यावर माझ्यावर जरा बाका प्रसंग आला. पण मी ज्या पद्धतीने ठाम राहिलो स्वामीजींच्या पाठिंब्यामुळं पुढेही मी या सगळ्या प्रसंगाला ज्या प्रकारे तोंड दिलं. माझे जे सहकारी होते ते मुळात चांगले होते, सगळे तरुण होते, ते स्वामीजींकडे यायला लागले. या सगळ्या गोष्टींवर स्वामीजी एक प्रकारे प्रसन्न होते हे मला माहीत होत. स्वामीजींकडे येणाऱ्या युवा साधकांची केंद्राच्या रूपाने एक पद्धतशीर उभारणी माझ्याकडून घडली आणि त्या युवा केंद्राच्या माध्यमातून स्वामीजींच्या कार्याला अनेक समर्पित तरुण साधक माझ्यासह कार्यकर्ते म्हणून मिळाले. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी स्वामीजी पाहत होते. माझी निरूपणं त्यांच्या समोर होत असत आणि ती त्यांना आवडत असत. तशा प्रकारचे उद्गार ते काढत असत हेही मला माहीत होत. स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ या ट्रस्टची स्थापना, ध्यान मंदिरांची उभारणी आणि ट्रस्ट मार्फत केंद्राचं एकूण काम किंवा मॅनेजमेंट, त्यातलं माझं योगदान, प्रत्यक्ष काम करत असताना नियोजनामध्ये देखील सहभाग, समर्पण, त्याच्यानंतर अगदी स्वामीजींनी देह ठेवला तेव्हा त्याच्या आधी हे ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळ स्वामीजींच्या सल्ल्याने सुरू झालं. तेव्हा स्वामीजींनी देह ठेवायच्या आधीच या मंडळाचा कुलगुरू म्हणून माझं नाव लिहू नका, तर तू तुझं नाव त्याच्यामध्ये टाक असं स्वामीजींनी सांगितलं. या गोष्टीत त्यांचं माझ्यावर जे प्रेम होतं त्याच्या निदर्शक म्हणून मला एका बाजूनी समजत होत्या. कार्य करत असताना काही कठीण प्रसंग येतात, काही व्यक्तींना तोंड द्यायचं असतं, त्यावेळेला साधन म्हणून माझा उपयोग त्यांनी जरूर केला आणि मी त्यांना जसं हवं तसं पूर्ण सहकार्य त्याकरता दिलं. समज गैरसमजाच्या अंगाने तेव्हा तेव्हाच्या गोष्टी होत्या, त्याचे परिणामही मला भोगायला लागले. मी विना तक्रार ते सगळं सहन करत होतो हे सर्व ते पाहत होते. स्वामीजींकडे येत असताना मी शिकत होतो, कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होतो, त्यामुळे मला शिक्षण, नोकरी, त्याच्यानंतर लग्न, मुलं झाली अशा सगळ्या भूमिकांमध्ये त्यांनी पाहिलं. माझ्या ऑफिसमध्ये येऊन हा काम कसं करतो हे देखील त्यांनी आमच्या मॅनेजरना जाऊन विचारलेलं होतं. तसंच श्रवण माझं साधना, माझा कार्यातला सहभाग, या गोष्टी व्यावहारिक असे अनेक स्थित्यंतर घडत असताना थोडाही सहभाग कमी न होता दिवसेंदिवस वाढत जातो आहे हेही ते पाहत होते. अर्थात ही गोष्ट माझ्या एकट्याबद्दल नव्हती. माझे जे सगळे सहकारी किंवा मित्र किंवा गुरुबंधू साधक होते या सगळ्यांनी किंवा त्याच्यातल्या अनेकांनी ही गोष्ट निभावलेली होती. काही मी एकटाच होतो असं नाही, पण हे सर्व ते पाहत होते. अशा प्रकारे भक्तिभावाने त्यांच्या समोर बसून श्रवण करणारा श्रोता, प्रसंगी वक्ता, शिष्य किंवा ध्यानातल्या उत्तम अनुभूती घेणारा असा साधक, नेतृत्व गुणांनी युक्त असा कार्यकर्ता, स्वामीजींच्या वाढत्या कामाला हवे तितके श्रम करून उचलून धरणारा एक सेवक, लोकांचे भक्तिभाव जोपासणारा, भाव जपणारा, लोकांना ओळखणारा, अविचल राहणारा कार्यकर्ता, अशा अनेक रूपात खरंच स्वामीजींनी मला पाहिलं. आज मागं वळून पाहताना मला हे निश्चित लक्षात येतं. मी जगातले, जगातले म्हणजे आपलं जग, आपलं विश्व, सगळे बाह्य संबंध स्वामीजींपोटी तोडून टाकलेले होते. आपल्यापैकी अनेकांनी ते तोडले. स्वामीजींच्या ठिकाणीच आपण रमलो. तसंच त्यांचाही माझ्यावर पुरेपूर विश्वास होता हे नक्कीच. आता मृदुलनी सांगितलं आणि मी चरित्र ग्रंथ लिहिताना देखील खरं ते लिहिलं गेलेलं आहे. कोणाच्या तरी आठवणीत त्यांनी सांगितलेलं होतं 1980 साली स्वामीजी म्हणाले की मी त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवणार आहे. पण थोडस विस्मरणात ते गेलेलं होतं ते आता मी ऐकलं. पण 1983 मध्ये ज्ञानेश्वरी नित्यपाठाच्या अशाच 5 प्रती आता तिने जो प्रसंग वाचला, स्वामीजींनी मला देऊन योग्य वाटेल त्याला तू या दे, स्वामीजींचा प्रसाद म्हणून दे. आणि ध्यानाविषयी कोणी जर शंका विचारली तर ध्यानाचं मार्गदर्शन तू कर, कोणी विचारलं तर सांगत जा असं मला म्हणाले. त्याच्यानंतर त्यांनी 2-3 जणांना ध्यान शिकून घेण्यासाठी माझ्याकडे पाठवलेलं देखील होतं. एवढं जर सोडलं तर त्याबाबत मी पुढे काही केलं नाही. त्यांनाही ते माहीत होतं. पंढरीनाथांसमोर स्वामीजींनी मला जसं आलिंगन दिलं तसं त्याच्या आधी एकदा 80 साली खांडेकरांच्या केंद्रामध्ये दुपारी ध्यानातून उठताना खूप समाधान झाल्यामुळं माझ्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं. स्वामीजींनी विचारलं की काय, कशा करता रडतोयस, काही होते का? मी त्यांना म्हटलं की मला ध्यानात खूप शांतीचा अनुभव आला म्हणून मी डोळ्यातून पाणी येते. तेव्हा अचानक उठून माझ्या समोर आले आणि मला अक्षरशः धरून त्यांनी उभं केलं आणि मला आलिंगन दिलं असं झालं. ते आजारी पडल्यानंतर त्यांच्या जागी ज्ञानेश्वरीचं पहिलं प्रवचन मी केलं. अशा प्रकारचा विश्वास देखील त्यांनी टाकला. 1992 साली त्यांचं 92च्या सुरुवातीला त्यांचं पोटाचं एक ऑपरेशन झालं. आतड्याला स्वामीजींचा पीळ पडलेला होता. जोशी हॉस्पिटलमध्ये ज्या दिवशी ऑपरेशन होतं त्या दिवशी सकाळी मी गेलो तेव्हा स्वामीजींनी मला जवळ बोलून सांगितलं की मी तुझ्यावर आणि नगरकरांवर सर्व जबाबदारी सोपवणार आहे. मला तेव्हा त्याचा अर्थ तसा कळला नाही. नंतर मला गोळे काकांनी असं सांगितलं की त्यांना आणि बापूसाहेब वाकड्यांना, म्हणजे हा 1992 सप्टेंबर 29चा कार्यक्रम झाल्यावर मला सांगितलं की स्वामीजींनी ऑपरेशनच्या वेळेला त्यांचे चिरंजीव बापूसाहेब वाकडे आणि गोळे काका या दोघांना तसं सांगून ठेवलं आणि लिहून देखील ठेवलं तर माझं जर काही ऑपरेशन मध्ये कमी अधिक झालं तर माझी अशी अशी इच्छा आहे. या पार्श्वभूमीवर हा अश्विन शुद्ध चतुर्थीचा कार्यक्रम घडला. या कार्यक्रमामुळे माझ्यावर एक मोठी जबाबदारी येऊन पडली. त्या कार्यक्रमामध्ये स्वामीजी सांगत असताना आणि मी ते ऐकत असताना स्वामीजींकडे आल्यापासूनचा सगळा जीवनपट एखाद्या चलचित्रपटाप्रमाणे माझ्या डोळ्यासमोरून सरकला. आपण कशाकरता आलो आणि एका संतांच्या विश्वासाला आपण पात्र झालो, एका मालिकेमध्ये त्यांनी आपल्याला समाविष्ट करून घेतलं, याबद्दल अति कृतज्ञता मनात दाटून आली. कोठे मी तुझा धरू गेलो संग, लावी येले जग माझ्या पाठी, असं तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. मी फक्त तुझा संग धरण्याची अपेक्षा करून आलो. ती कुठं आणि तुम्ही हे सगळं जग, म्हणजे त्यांच्याकडे येणारं विश्व माझ्याकडे सोपवलं, ही गोष्ट कोणीकडं, असं जरूर त्यावेळेला वाटलं. या जबाबदारीबद्दल मी तेव्हापासून चिंतन करतोच आहे. आपल्याला ही जबाबदारी जास्तीत जास्त चांगली कशी पार पाडता येईल याचा विचार करतोच आहे. तरी देखील या गोष्टी कृपेशिवाय होत नाहीत असं मला वाटत. मी जर काही करू असं म्हणेन तर काही होण्याची शक्यता कमी आहे. मी माझी पूर्ण शक्ती, बुद्धी, युक्ती वापरायची आहे आणि माझी जी शक्ती बुद्धी आहे ती त्यांनी प्रेरित केलेली आहे असा भाव धरायचा आहे. वापरायची आहे माझ्यापाशीच असलेली, पण ते करून घेत आहेत असा भाव धरायचा आहे. असा खरा खुरा भाव धरायचा आहे. त्यामुळे मग ते करणारे ठरतील. त्याच्यातून मी बाजूला होईन. जर मी बाजूला झालो तरच या कामामध्ये यश आहे. मी पण कोणाशीच नस आहे, ते भगवंती कैसेस आहे. म्हणून मी स्वामीजींना देखील पाहिले की स्वामीजी असं म्हणत असत की हे जे सगळे बसलेत ना तिथं जे फोटो होते स्वरूपानंदांचा ज्ञानोबांची मूर्ती होती अनेक संतांचे फोटो होते तुकोबांचा समर्थांचा हे सगळे माझ्याकडून काम करून घेत आहेत असं ते म्हणत असत. हा त्यांचा खराखुरा भाव आपल्या ठिकाणी जास्तीत जास्त नव्हे पूर्णपणाने उतरावा अशी इच्छा आहे. काम किंवा कार्य आणि नेमकं कार्य याच्यामध्ये नेमकं कार्य आणि जे संप्रदायाच्या पूर्वसुरींना अभिप्रेत आहे असं नेमकं कार्य घडो अशी मी प्रार्थना करतो. हे जे घडो म्हटलं ते माझ्या हातून घडो असं मी म्हणत नाही, कारण मी केलेलं काम हे तुमच्यातून रिफ्लेक्ट होणार आहे. मी केलेलं काम माझ्यातून रिफ्लेक्ट होणार नाही, तुमच्या अंतरंगतेतून तुमच्या अनुभूतीतून तुमच्या प्रतीतीतून ते प्रगट होणार आहे. त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या अंगाने घडो असं जर म्हटलं सगळ्यांचाच मीपणा बाजूला जाऊन तरच हे घडेल याची मला जाणीव आहे. आपल्याकडं चांगला शिष्यवर्ग यावा असं कोणालाही वाटत राहत. सुजाण सुज्ञ भाविक प्रेमळ ज्ञानाचा उपासक योगाचा उपासक उत्तम कर्म करणारा असाच श्रोतृवर्ग यावा आणि अशा श्रोतृवर्गातून अनेक साधक तयार व्हावेत असं कोणालाही सर्व सत्पुरुषांना सर्व संप्रदायाला जसं वाटतं तसंच मलाही वाटतं. त्याकरता मी जर काही करायचं असेल तर माझे पूर्ण प्रयत्न मी करायचे आहेत आणि त्याचा उरलेला अर्धा भाग समोरच्या मंडळींनी करायचा आहे अशी मला जाणीव आहे. त्यामुळं मी हे काम करीन असं म्हटलं तर ते तुमच्यावर अवलंबून आहे. त्यामुळं आपण एकमेकांनी मिळून आपल्या आनंदाचा मार्ग स्वामीजींनी सांगितलेला सुचवलेला दाखवलेला असा मार्ग आपण आक्रमू असं या निमित्ताने मी तुमच्याबरोबर कायम आहे. आपण ओम सहना ववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवा वहई तेजस्विनावधीतमस्तु अशा प्रकारे वाटचाल करू. एकत्रित पराक्रम गाजू. पराक्रम म्हणजे आत्मदर्शन हाच पराक्रम आहे, याच्यापेक्षा आणि काही पराक्रम आपल्याला गाजवायचा नाहीये. तसंच या चिंटूच्या विनोदात मी मध्ये वाचलं की चला भोजनाला सुरुवात होऊ दे हर हर महादेव, तर चिंटू वडिलांना विचारतो इथे युद्ध वगैरे होणार आहे की काय. तर भोजनाच्या हर हर महादेवचा अर्थ आता भोजनाचा पराक्रम करायचा एवढाच आहे. इथला पराक्रम म्हणजे आपण आपल्याला बदललं तरी पुष्कळ झालं, तीच मोठी गोष्ट आहे. असा पराक्रम आपल्या प्रत्येकाच्या हातून घडो अशी स्वामीजींच्या चरणी मी प्रार्थना करतो. हरिओम.
या कार्यक्रमाची सांगता करण्यापूर्वी काही निवेदन मी करतोय. पहिलं निवेदन बाल संस्कार केंद्रातर्फे आहे. उद्या दिनांक 10 ऑक्टोबर 2011 रोजी या महिन्याचा दुसरा सोमवार असल्यामुळे केंद्र चालक व बालसाधकांचे पालक यांचे एकत्रित केंद्र माया अपार्टमेंट येथे होईल. त्यास केंद्र चालक व पालकांची उपस्थिती असावी ही नम्र विनंती. केंद्राची वेळ आहे 6 ते 7 आणि या केंद्रामध्ये हरिपाठातील श्लोकावर चिंतन करणारे सद्भक्त श्री दिलीप दादा ससाणे. पार्किंग संदर्भात एक निवेदन आहे. कोणीही आपले वाहन स्नेहनगर मध्ये आणू नये, आपली वाहने निलाम टॉकीजच्या रोडवर पार्क करावीत. तसंच या आठवड्यातील म्हणजे या पुढच्या आठवड्यातील सर्व कार्यक्रम हे नेहमीप्रमाणे होणार आहेत आणि आठवड्यातून एकदा ज्यांचा नमस्कार असतो अशा साधकांनी शांतपणे रांगेतून दोन्ही बाजूंनी नमस्कार करावेत. यानंतर आपल्या कार्यक्रमाची सांगता सद्भक्त सौ अमृता कुलकर्णी आणि सद्भक्त अनिकेत लिमये एका गीतानी करणार आहेत.
नाम न जाने धाम न जाने जाने न सेवा पूजा जाने बस इतना जान हम एक बिना नहीं दूजा नहीं दूजा
तुम आशा विश्वास हमारे तुम धरती आकाश हमारे तुम धरती आकाश हमारे रामा तुम आशा विश्वास हमारे
तात मात तुम बंधु भ्रात हो दिवस रात्रि संध्या प्रभात हो
दीपक सूर्य चंद्र तारक में रामा तुम ही ज्योति प्रकाश हमारे रामा
तुम आशा विश्वास हमारे तुम धरती आकाश हमारे
सांसों में तुम आते जाते एक तुम ही से है सब नाते
जीवन वन के हर पतझर में रामा एक तुम ही मधुमास हमारे रामा
तुम आशा विश्वास हमारे तुम धरती आकाश हमारे
तुम ही सब में है तुम में सब तुम ही भव हो तुम ही रब
अश्रु हमारी आँखों में तुम रामा तुम हो तो पर हास हमारे रामा
तुम आशा विश्वास हमारे तुम धरती आकाश हमारे तुम धरती आकाश हमारे पास हमारे
रामा हमारे
दाता हमारे तुम आशा विश्वास हमारे
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय जय जय
यानंतर आठवड्यातून एकदा ज्यांचा नमस्कार आहे अशा साधकांनी शांतपणे व रांगेतून दोन्ही बाजूंनी स्वामीजींना नमस्कार करावा.